नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरां दिता. गोंय क्रांती दिसाची राज्य पांवड्यावेली मुखेल कार्यावळ आज सकाळी पावणे 9 वरांचेर पणजी आझाद मैदानाचेर जातली. गोंयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू आनी मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत आझाद मैदानावेल्या हुतात्मा स्मारकाचेर पुष्पचक्र ओंपून आर्गां ओंपतले. कार्यक्रमाक सभापती, मंत्री, विरोधी फुडारी, आमदार सुटके झुजारी आनी हेर मानेस्त उपस्थित रावतले. मडगांवां लोहिया मैदानाचेर आनी फोंड्या क्रांती मैदानाचेर सकाळी गोंय क्रांती दीस कार्यावळ जातली. हे निमतान सकाळी मडगांवां हांगाच्या लोहिया मैदानाचेर जावपी सुवाळ्याक भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत, गोंय मुक्ती लढ्यात शहीद जाल्ल्या सुटके झुजाऱ्यांक आर्गां ओंपतले. हे क्रांती दिसाच्या कार्यावळीत सुटके झुजाऱ्यांच्या 22 भुरग्यांक नोकरेची नेमणूक पत्रां भेटयतले अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिली. म्हज्या सरकाराच्या कार्यकाळांत 150 परस चड सुटके झुजाऱ्यांच्या भुरग्यांक नोकऱ्यो दिल्या अशें तांणी सांगलें.
Providing for the employment in the government job for the children of the freedom fighters. ही स्कीम म्हज्याच कार्यकाळात आम्ही परत एकदा रिवाईज केली आणि परत सगळ्या फ्रीडम फायटरांच्या भुरगे ज्यांच्यानी अप्लाय केल्या फाल्यां 18 जून त्याच्या निमित्तात जवळपास हा 22 भुरग्यांक आम्ही नोकऱ्यो दिता. म्हणजे फ्रीडम फायटराच्या खंयच्याच भुरग्यांक आम्ही आज पर्यंत नोकरी दिनासतर दवरूंक ना. म्हज्या टेन्युअरात या 100% भुरग्यांक दिले म्हणपाक काय हरकत ना. त्यांच्यानी आंदोलन म्हज्याच विरोधात केल्ले बट हांवूच आसतलो की ताका 100% भुरग्यांक म्हणजे सोदून काढून सुद्धा ज्यांच्या ज्यांच्यानी अप्लाय केला तितक्या जणांक नोकरी दिवपाचे आम्ही कंप्लीट करतले. हार्डली 8-10 जण उरतले त्यांनाय बी जाता तितके बेगीन नोकरी देऊन आम्ही स्कीम सोपयतले.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मुखार प्रलंबित आशिल्लो गोवा महामार्ग कायदो पुनर्जीवन दुरुस्ती आणि प्रमाणीकरण विधेयक 2023 गोय सरकारान फाटी घेतला. गृह मंत्रालयान या विधेयकात काय बदल सुचयल्यात आणि ह्यो सुचवण्यो आस्पान घेऊन परतून विधेयक केंद्रीय गृह मंत्रालयाक सरकार सादर करतले. सध्या खातीर आम्ही विधेयक फाटी घेतला अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या.
वी हॅव विथड्रॉल द गोवा हायवे लॉ द रिवायवल ऑफ द ऑपरेशन अमेंडमेंट अँड द व्हॅलिडेशन बिल 2023 पेंडिंग बिफोर द मिनिस्ट्री ऑफ द होम अफेअर्स ऑफ द न्यू दिल्ली. दे हॅव सजेस्टेड समथिंग सजेशन फॉर दिस बिल. वी इनकॉर्पोरेट दॅट सजेशन अँड देन वील पुट फॉरवर्ड दॅट बिल वन्स अगेन. त्या खातीर आम्ही ते बिल सध्या विथड्रॉ केले.
दक्षिण गोंयच्या फोंड्या तालुक्यातल्या बांदोडा हांगा भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हळ्यार IIT गोंयचो कायम कॅम्पस स्थापन करपा खातीर जमीन दिवपाचो निर्णय मंत्रिमंडळाच्या बसकेंत जाला अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिली. फार्मागुडी अभियांत्रिकी महाविद्यालया खातीर जाय आशिल्ली अतिरिक्त जमीन सरकार मिळवून दितले जाल्यार IIT कॅम्पसा खातीर 5,64,000 मीटर जमीन दितले अशें मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी मंत्रिमंडळाच्या निर्णया वेळार सांगलें.
IIT हॉस्टेल आमच्या इंजिनियरिंग कॉलेजाक दिताले आमी आणि तांची बाकीची सगळी जागा जी आसा पळय न्ही ती तांकां दिताले. एडिशनल जागा आमी एक्वायर करता तितूंतली एडिशनल जागा इंजिनियरिंग कॉलेजीकूय मेळटली. आत्ताच्या घडीक आमी तांकां अप्रॉक्सिमेटली 5,00,000 स्क्वेअर मीटर ऑफ द जागा दिता. एडिशनल प्रायव्हेट लँड आमी थंय एक्वायर करपाक घेतल्या तेन्ना इंजिनियरिंग कॉलेजीक आमी आनीक जागा दितले.
गोंयचे प्रसिद्ध नाट्यकर्मी पद्मश्री फावो जाले शास्त्रीय गायक प्रसाद सावकार वयाच्या 98 वर्सा संवसाराक अंतरले. काल राबित्या घरात तांकां मरण आयले. तांच्या कुडीचेर आयज सकाळी 10:30 वरांचेर पणजे सांतिनेज मसणभुयेंत निमणे संस्कार जातले. गोंय सरकाराच्या पुलीस खात्याच्या नवीन मुख्यालय प्रकल्पा खातीर मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं सकाळी 9:30 वरांचेर पुलीस मुख्यालय प्रकल्पांत बुनयादी फातर बसयतले. फाल्यां जावपी ह्या कार्यावळीत गोंय राज्य साधन सुविधा विकास महामंडळा वतीन सुमार 45.62 कोटी रुपया खर्च करून मे 2027 मेरेन हो इमारत प्रकल्प पुराय करतले अशें म्हळां. सरदार इंदरजीत सिंग सिद्धू हे माजी भारतीय पुलीस अधिकारी आनी समाजसेवक. ते पुलीस दळांतले निवृत्त उपमहानिरीक्षक म्हळ्यार DIG आसून चंदीगडांत भौशीक सुवातो स्वता जावन निवळ करपाच्या दीर्घकाळ चलिल्ल्या नागरी स्वच्छता मोहिमे खातीर तांची वळख आसा. अंदू वर्साचो भारताचो सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार तांकां फावो जाला.
About 5 or 6 centuries ago, emphasizing the need to keep the environment clean, Guru Nanak ji had said that the air is akin to your teacher, water is no less than your father, and the earth is your mother. So there can't be anyone more uncouth than the one who makes the earth untidy. To litter is shameful. To clean is an act of pride. Surprisingly, people don't shy away from cleaning and not littering.
Khelani Yuva Vyavhar Sanchalanalayan Manohar Parikar Khela Excellence Center Kushavati Jilya Khatir 19 Junak Sanjecha 3 Varancher Shri Balaram Niwasi Shala Kankon Hanga Kabaddi Khoko Handball Badminton and Athletic Khela Prakarat 10-18 Varsa Piragatat Chalyani Chalyancha Pangad Nivadpa Khatir Nivad Chachni Ayojit Kela. पणजेच्या वेचाळीन दिल्ल्याच्या अदमासाप्रमाण राज्यात फुडले 3 दीस उष्ण आणि दमट हवामान असतले. राज्यातल्या उत्तर गोंय आणि दक्षिण गोंय जिल्ह्यातल्या वाठारांनी सांज वेळार वा उपरांत हलको पावस पडपाची शक्यता आसा. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशिक खबरो आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.